मूकं करोति वाचालम् पङ्गुं रङ्गयते गिरिं यत्कृपा त्वम् अहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनाम् मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे भिन्नारविन्दाय तपस्त्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरा सुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः नीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्ग्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थ चरितम् लेयदिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गलिम्वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपूर्णसततम् तुरीयत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः। यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्यय ईश्वरः। प्रथम या ठिकाणी दोन पुरुष आहेत असं सांगितलं, एक क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष। क्षर पुरुष म्हणजे सर्व भूत मात्र आणि कूटस्थ त्याला अक्षर असं म्हणतात असं सांगितलं। क्षर पुरुष म्हणजे सर्व सृष्टी पदार्थ मात्र, क्षर पुरुष म्हणजे आपल्या ठिकाणी आपण आपला देह म्हणजे क्षर पुरुष। जो क्षरतो झरतो नाहीसा होतो, ज्याला व्यय आहे तो जो दिसतो व्यक्त दशेला आहे आणि नाशिवंत आहे तो क्षर पुरुष। अक्षर पुरुष म्हणजे या देहाच्याच आत असणारा जीव रूपानी वास करणारा न दिसणारा ज्याला कूटस्थ असं म्हणतात। इथेही म्हटलेलं आहे कूटस्थ अक्षर उच्चते, अत्यंत गुप्त रूपाने असणारा, गुप्त स्थितीमध्ये असणारा, पण नाही म्हणायची सोय नाही असा जो आहे म्हणून क्षर पुरुष आहे। आज चेतना आहे म्हणून देह आहे, चेतना नसेल तर देहाला काही अर्थ नाही, चेतना नसेल तर देह चालणार बोलणार नाही। चालते शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीण, थोडा कमी देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका असं तुकाराम महाराज म्हणतात। ज्या सत्तेनी शरीर चालतं बोलतं तो अर्थात नारायणाच्या सत्तेनी शरीर चालतं बोलतं असं तुकाराम महाराज म्हणतात, तो हा उत्तम पुरुष। जीवाला आपण परमात्मा आहोत असा बोध झाला की मग तोच उत्तम पुरुष होऊन जातो, पण एरवी तो कूटस्थ आणि अक्षर म्हणून ओळखला जातो। या प्रकारचं निरूपण या श्लोकावर मी केलं। भगवद्गीतेमध्ये देखील सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती या अंगानी हेच निरूपण आलेलं होतं। भूमी आपहा अनलहा वायुः खम मनहा बुद्धी एवच अहंकारम इति यम्ये भिन्ना प्रकृती अष्टधा, आठ अष्टधा प्रकृती म्हणजे बाहेरचं जणू टरफल देह। आणि या बाहेरच्या प्रकृतीच्या आत असणारा पराप्रकृती रूप अपरापेक्षा श्रेष्ठ असा जीवरूपानी असणारा, आणि त्या ठिकाणी असं सांगितलं की ही पराप्रकृती आणि अपराप्रकृती दोन्ही माझ्यातूनच निर्माण झालंय। मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, माझ्यापासूनच ही परा आणि अपरा प्रकृती निर्माण झाली. पुढे 8व्या अध्यायामध्ये देखील अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद्भरत भवकरा विसर्गा कर्म संज्ञिता. अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारले किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, त्याच्यामध्ये अधिभूत हे देहाला म्हटलं, अधिदैव हे देहाच्या आत असणाऱ्या जीवात्म्याला म्हटलं, आणि हा जो अधिदैव आहे जीव आहे त्याला आपण बद्ध झालेले आहोत. थोडा कमी पाहिजे. आपण बद्ध झालेले आहोत अशी जेव्हा जाणीव होते आणि आपण मुक्त झालो पाहिजे असं त्याला वाटायला लागतं, त्या वेळेला तो यज्ञ दान तप इत्यादीचा अवलंब करून आपल्या स्वतःचं स्वरूप जाणून घेतो, तेव्हा त्याला अधियज्ञ असं म्हणतात. तो 15व्या अध्यायाच्या भाषेतला आत्ताचा हा उत्तम पुरुष. हेच तत्वज्ञान क्षर आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या नावानी 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. ही सगळी जी शरीर आहेत ती क्षेत्र आणि त्या क्षेत्राच्या आत असणारा जाणीवरूप तो क्षेत्रज्ञ, आणि सर्व क्षेत्रज्ञ जे क्षेत्राच्या आत असणारा हा जो क्षेत्रज्ञ आहे सर्व क्षेत्रांमध्ये वास करणारा तो मीच झालेलो आहे असं भगवंतांनी म्हटलं. तो 15व्या अध्यायातला उत्तम पुरुष. 13व्या अध्यायामध्येच प्रकृती पुरुष विवेक भगवंतांनी सांगितला, जसं क्षेत्र क्षेत्रज्ञ सांगितले तसं. देहादी ही प्रकृती त्याच्या आत असणारा पुरुष जाणीव रूपाने असणारा, आणि प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही परमात्म्यापासून झालेले आहेत, परमात्म्यापासून ते वेगळे नाहीत असा निष्कर्ष भगवंतांनी सांगितला. तो या अध्यायातला उत्तम पुरुष. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर निरूपण करत असताना मात्र थोडं वेगळं निरूपण केलं. ऐकताना जो गोंधळ होऊ शकतो, मूळ श्लोकावरचं निरूपण ऐकल्यानंतर जे आता मी सांगितलं तसं केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना वेगळं केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केले म्हणून ते स्वीकारावंच लागेल. त्याच्यात क्षर पुरुष म्हणजे जगत असं सांगितलं आणि अक्षर पुरुष म्हणजे हे जगत ज्या घन सुषुप्त स्थितीतून निर्माण होतं ती घन सुषुप्त स्थिती, म्हणजे परब्रह्म तर नाही आणि जगत भान तर नाही अशी जी शून्य स्थिती प्रथम निर्माण झालेली जगताच्या प्रारंभी जगत निर्माण होताना त्याला ज्ञानेश्वर महाराज अक्षर पुरुष म्हणाले. असं असल्यामुळं याच्यावरचं निरूपण जेव्हा मागच्या वेळेला मी केलं तेव्हा कदाचित तुमच्या मनात हा संघर्ष झाला असेल की आतापर्यंत ऐकलं आहे आणि आपण आत्ता ऐकतोय तो याच्यात थोडा थोडा फरक आहे. बरोबर आहे, आवाज थोडा कमी पाहिजे मला थोडा थोडा. हा, याच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे असं तुम्हाला जे कदाचित वाटलं असेल तर ते यामुळं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी असं का सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याचा मूळ मतीचा अर्थ काय? दृश्य जगत हे क्षर पुरुष आणि दृश्य जगत ज्या अव्यक्तातून निर्माण होतं पण परब्रह्म मात्र नाही अशी स्थिती म्हणजे अक्षर पुरुष असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. एका तर्काने हे देखील निरूपण योग्यच आहे. परब्रह्मापासून किंवा परमात्मा सत्तेपासून जेव्हा विश्व निर्माण झालं त्याचा क्रम सांगत असताना शास्त्रांमध्ये असा क्रम सांगितलेला आहे, ऐसी आत्मस्थिती संचली तरी माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची, असं समर्थ म्हणाले. आकाशामध्ये वायूची झुळूक व्हावी, या वायूच्या झुळकेमुळं आकाशाच्या स्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही, तरी देखील काही वेगळं झाल्यासारखं भासलं, जाणवलं, स्पर्श झाला. असं जसं असावं तसं मूळ परमात्म भाव असताना त्या परमात्म भावामध्ये काहीही फरक तत्वत न पडता परमात्मा भाव तसाच राहून पण काही झालं असं वाटलं, पण जे वाटलं त्याला मूळ अज्ञान हे कारण आहे आणि हे अज्ञान हे मूळ कारण आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षर पुरुष म्हणून वर्णन करून सांगितला. तरी देखील हा श्लोक आपण संपवलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही फार विचारात पडू नका. आपण आता त्याच्या पुढच्या श्लोकावर गेलो. अशा प्रकारे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष असे दोन पुरुष आहेत असं सांगितल्यानंतर उत्तम पुरुष असतो अन्य, उत्तम पुरुष मात्र या क्षर आणि अक्षर पुरुषांपेक्षा वेगळा आहे. उत्तम पुरुष म्हणजे या दोघांमध्येही श्रेष्ठ, तो क्षर पुरुषापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि अक्षर पुरुषापेक्षा देखील श्रेष्ठ आहे, म्हणून तो उत्तम, तो जगतापासून श्रेष्ठ आहे कारण जगत हे परमात्म्यापासून निर्माण झालं. तो अक्षर पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे कारण जीव हा परमात्म्यापासूनच निर्माण झाला. जीवो ब्रह्मैव नापरा, परमात्म्यापासून जीव निर्माण झाला हे तर आपण आतापर्यंत नेहमी ऐकत आलो. जीव हा मुळात परमात्म स्वरूप आहे. सद्गुरु आपल्याला तोच उपदेश करतात, तत्त्वमसी, जीवाला उद्देशून ते परमात्म तत्व आणि तू एक आहात असं सद्गुरु उपदेश करतात. पण ही जी प्रकृती आहे, जगत आहे, ते देखील परमात्म्यापासून निर्माण झालं. पंचभौतिक विश्व देखील परमात्म्यापासून निर्माण झालं. अशा रीतीने परमात्म्यापासून, परमात्म्याच्या एका शक्तीनी देह निर्माण झाले किंवा पंचभौतिक शरीर निर्माण झालं आणि परमात्म्याची मूळ जाणीव ती त्याच्यामध्ये येऊन राहिली. हे दोन्ही परमात्म्यापासूनच निर्माण झाले. असं असल्यामुळे हा उत्तम पुरुष या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे. तसंच हा उत्तम पुरुष या दोन्ही पुरुषांच्या पलीकडचा आहे, क्षर पुरुषाच्याही पलीकडचा आणि अक्षर पुरुषाच्याही पलीकडचा आहे. आणि या दोन्हींमध्ये देखील तसं म्हटलं तर तो अनुस्यूतच असतो, तो क्षर पुरुषामध्ये देखील अनुस्यूत असतो. म्हणून तर वेदांताचा अखेरचा सिद्धांत असं सांगतात की यावत घटोपी मृण्मयाहा तावत देहाहा अपि चिन्मयाहा, देह देखील चिन्मयच आहे. ज्याप्रमाणे घट हा मृत्तिकेशिवाय नाही तसा देह देखील चिन्मयच आहे. पण देहाचं जे चिन्मयत्व आहे ते चिन्मयत्व पंचभौतिक विश्वाचं असणारं चिन्मयत्व हे समजायला फार कठीण. पंचभूतांच्या ठिकाणी चैतन्य भरून राहिलेलं आहे हे लक्षात यायला फार कठीण. त्याच्यासाठी प्रथम जीवाला आत्मबोध झाला की मग नंतर जे जसं दिसतं तसं परमात्म स्वरूपच आहे असा बोध होऊ शकतो. तसं समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही. जो अणुरेणू तो सर्व परमात्माच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाले मी जगे मी झाके, जग निर्माण झालं म्हणून परमात्मा झाकला गेला असं जर तुम्ही म्हणत असाल तरी जगत्वे कोण फाके, तर जगताच्या रूपाने कोण प्रगट झालेला आहे किळेवरी माणिके लोपीचे काही. माणिक आहे, त्या माणिकाची किळा प्रभा पसरलेली आहे. माणकाची किळा दिसते आहे, प्रभा दिसते आहे, तर त्या प्रभेनी माणिक झाकलं जाईल की अधिक प्रगट होईल, अधिक प्रगट होईल. तसं जगतामुळे खरं म्हणजे परमात्मा अधिक प्रगट होतो. जगत हा परमात्म्याचा सर्वश्रेष्ठ भाव आहे आणि प्रत्येकाला समजेल असा, प्रत्येक योनीला समजेल असा. असं असल्यामुळेच या जगामध्ये देहाच्या अंगाने देखील आपण असावं असं आपल्याला नेहमी वाटतं. त्याचं एक कारण असं की जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप असल्यामुळं, तो अविनाशी असल्यामुळं, त्याचं अविनाशित्व आहे ते देहाच्या अंगाने असावं असं त्याला वाटतं. देह मी या भावामुळं त्याचा कळत न कळत असणारा आत्मबोध देहच राहावा अशी इच्छा धरतं. हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे परमात्मा जी काही इंद्रिय मिळालेली आहेत देहाला, त्या इंद्रियांमुळे परमात्माच पण किती सुंदर दिसतो. बघा ना, इथे इतकी मंडळी आहेत, प्रत्येकाचं नाक वेगळं, प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाची जीवनी वेगळी, प्रत्येकाचे केस वेगळे, भांग वेगळा, उंची वेगळी, रंग वेगळा. विश्वरूपाचं वर्णन करत असताना कसं केलंय. असं असल्यामुळं परमात्मा जगत रूपाने नटलेला किती सुंदर. बरं, हे मनुष्यामध्ये झालं, प्राणी मात्र, सृष्टी, सूर्योदय किती सुंदर, सूर्यास्त, चंद्र किती शांत होऊन जात. पर हे सगळं मनुष्यालाच लागू आहे असं नाही. आपण मनुष्य आहोत म्हणून मनुष्याच्या देहाचीच आपल्याला कल्पना येणार, हे खरंय. पण कुठल्याच जीवनाला मृत्यू नको असतो आणि राहावं असं वाटत असत. कोणीही असला तरी आपल्या शरीरामध्ये या जगताचा आनंद सगळ्यांना मिळतो. अगदी सापाला मिळतो, मुंगसाला मिळतो, हत्तीला मिळतो, वाघ सिंहांना मिळतो. म्हणून जगत रूपाने नटलेला परमात्मा देखील अतिशय सुंदर आहे. अशा दोन्ही अंगांनी जगत क्षरपुरुष परमात्माच झालेला आहे, नाहीतर सौंदर्य कुठून येईल. आणि त्याच्या आत अंतर्यामी असणारा अक्षरपुरुष, जीवपुरुष हाही परमात्माच आहे. आता मी जे बोलतो आहे ते त्याच्याच अधिष्ठानावर बोलतो आहे. तुम्ही ऐकता आहात ते त्याच्याच अधिष्ठानावर ऐकता आहात. तुमचे कान ऐकत नाहीयेत. कानांच्या माध्यमातून ऐकणारा कोणीतरी वेगळा आहे, समजून घेणारा कोणीतरी वेगळा आहे. अशा प्रकारे नाशिवंत पंचभूतिक अष्टधा प्रकृती म्हणून ओळखला जाणारा तोही मुळात परमात्माच आहे. परमात्माच असला तरी देखील मूळ परमात्मा मात्र या क्षरपुरुषाच्या पलीकडचा देखील आहे. आणि अक्षरपुरुष जीवात्मा हा देखील बोध झाल्यावर परमात्माच आहे. तरी देखील परमात्मा हा जीवाच्या पलीकडचाच आहे. अशा रीतीने उत्तम पुरुष जो आहे तो वेगळाच राहतो. त्याच्यामध्ये क्षरही येतो, अक्षरही येतो. तो क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडचा देखील आहे. तो क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा उत्तम देखील आहे. त्याला परमात्मा म्हणूनच ओळखलं जातं. परम, परम या शब्दाचा अर्थ अतिश, परम म्हणजे अल्टिमेट, म्हणजे एक जर सत्य असेल एक जर असत्य असेल तर परमवचन हे सत्य आणि असत्य याच्या पलीकडचं नित्य सत्य रूप असं. सत्य उद्या असत्य होऊ शकतं आणि असत्य आहे आज जे वाटतं ते भासतं ते उद्या सत्य होऊ शकतं. पण जे परम आहे ते सत्य आणि असत्य याच्या अतिशय पलीकडचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुलनाच नाही अशा स्थितीचं वर्णन केलं जातं तेव्हा तेव्हा त्याला परम असं म्हटलं जातं. जसं परमार्थ अर्थ याचा अर्थ आपल्याला भावणारा आपल्या स्वार्थाचा आपल्या आवडीचा आपल्याला सुख देणारा असा विषय त्याला अर्थ असं म्हणतात. विषयांना देखील अर्थच म्हणतात पैशालाही अर्थ म्हणतात. पण परम अर्थ म्हणजे या सर्वांच्या पेक्षा पलीकडचा आणि या सर्वांपेक्षा श्रेष्ठ या सर्वांपेक्षा उत्तम म्हणून परम अर्थ. जीवनाचं परम ध्येय किंवा चरम लक्ष जर काही असेल तर परमार्थ हे आहे. अर्थ नाही विषयांचा अर्थ विषयांमध्ये वावरणं देखील नाही. अशा प्रकारे हा जो उत्तम पुरुष आहे तो अन्य आहे आणि तो परमात्मा असं त्याला म्हटलं जातं. याचं कारण आत्मा हा जो शब्द आहे तो मी या शब्दाला उद्देशून वापरलेला असतो. आत्मा याचा अर्थ मी. म्हणून देहाला देखील ज्याला ज्याला आपण मी म्हणतो त्याला आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे. देहाला आपण मी म्हणतो म्हणून मनाला आपण मी म्हणतो म्हणून मनालाही आत्मा म्हणण्याचा प्रघात आहेच. पाचव्या अध्यायात मला वाटतं योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय असे शब्द आलेले आहेत. तिथे अंतःकरणाला उद्देशून आत्मा शब्द वापरला इंद्रियांना उद्देशून आत्मा शब्द वापरला. याचं कारण त्यांना आपण मी असं समजतो. पारमार्थिक परिभाषेमध्ये नित्य शाश्वत अविनाशी जाणीवरूप चैतन्य रूप अदृश्य अव्यक्त जन्म मरण रहित शांत स्वरूप आनंद स्वरूप अशी जी जाणीव स्थिती त्याला आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे. पारमार्थिक भाषेमध्ये सर्वात परिशुद्ध अशी आत्म्याची ही व्याख्या आहे. पण देहाला देखील आत्मा म्हणत असल्यामुळं इंद्रियांना देखील आत्मा म्हणत असल्यामुळं ही जी परमची जाणीव असणारा जो आहे त्याच्याबाबत परमात्मा हा शब्द वापरला गेला. आपल्याच ठिकाणी असणारा पण इंद्रिय मन बुद्धी या ज्याला मी असं म्हणतो त्याच्याही पलीकडचा म्हणून परमात्मा. देहाच्या सापेक्ष आत्मा आणि व्यापक तो परमात्मा असं म्हणण्याचं प्रघात आहे तेही खरं नाही. याचं कारण आपली जाणीव प्रत्येकाची आपल्या ठिकाणी असणारी मूळत आपल्या ठिकाणी असणारी जाणीव यालाच बोध होतो. त्याच्या ठिकाणीच परमात्म्याचा बोध देखील स्पष्टपणाने समजतो. भगवंत असं म्हणतात की उत्तम पुरुष असतो अन्य हा परमात्मा इति उदाहृता हा म्हणजे आपल्याच ठिकाणी असणारा क्षर पुरुष आणि आपल्याच ठिकाणी असणारा अक्षर पुरुष याच्याही पलीकडं एक उत्तम पुरुष आहे त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. यो लोकत्रयम आविश्य बघा जो सर्व लोकत्रयामध्ये प्रवेशून म्हणजे तो क्षर पुरुषामध्ये देखील शिरतो अक्षर पुरुषामध्ये देखील शिरतो. तो लोकत्रयामध्ये आत तर येतोच पण त्याच्यामुळं लोकत्रय राहतं. अशा तऱ्हेने तो विश्वपोषक देखील आहे, सर्व विश्व सांभाळणारा देखील आहे. यो लोकत्रयम आविश्य विभर्तव्यय ईश्वरः. विभर्ती म्हणजे धारण करणारा, सगळ्या विश्वाला धारण करणारा, लोकत्रयाला धारण करणारा असा तोच आहे. आपल्या शरीराला देखील धारण करणारा खरा तोच आहे. त्याला अव्यय ईश्वर असं म्हणतात. यहा म्हणजे जो लोकत्रयम आविश्य सर्व लोकत्रयामध्ये प्रवेश करतो, प्रविष्ट होतो, त्या लोकत्रयाचं धारण करतो आणि तो नाशिवंत नाही. अव्यय ईश्वर असं त्याचं स्वरूप आहे. ईश्वर म्हणजे सर्वांपेक्षा श्रेष्ठ. अशा प्रकारे हा अविनाशी आहे, एक प्रकारे विश्वेश्वर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं याच्यावरचं निरूपण उपनिषदांनाही मागे टाकणार आहे. उपनिषद काय बोलतील. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जनी. आता कृपा करून मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलेलं होतं, अक्षर पुरुष म्हणजे घन सुषुप्त स्थितीमध्ये असणारी अशी अवस्था आणि क्षर पुरुष म्हणजे जगत, हा अर्थ डोक्यात ठेवून या ओव्या पाहिजेत बर का. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. अन्यथा ज्ञान म्हणजे परमात्म्यापेक्षा, परमात्म ज्ञानापेक्षा अन्य असं ज्ञान म्हणजे जगतासंबंधीचं ज्ञान. समर्थांनी म्हटलंय ना, नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना वनितांची परीक्षा हे ज्ञान नव्हे, धातूची परीक्षा, यंत्रांची परीक्षा. अशा प्रकारे तिथं जे अन्यथा ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जनी म्हणजे जागृत अवस्था आणि घन सुषुप्त अवस्था, स्वप्न अवस्था, जागृती आणि स्वप्न अवस्था, तया हरपती घनी अज्ञान तत्वी. घन सुषुप्त अज्ञान तत्वामध्ये या दोन अवस्था जागृत अवस्थेमध्ये हरपून जातात, अन्यथा ज्ञानामध्ये हरपून जातात. जगताच्या ज्ञानामध्ये जागृतीही नाहीशी असते आणि स्वप्नही नाहीस असतं. आपण जो जागेपणाने व्यवहार करतो त्या जागेपणातच आपण ईश्वराला जाणत नाही. आपण जागे असतो पण आपण आत्म्याला जाणत नाही. आपण जागे असतो पण आपण पैशाला जाणतो. आपण विश्व व्यवहाराला जाणतो, ज्याला ज्ञानेश्वर महाराज अन्यथा ज्ञान असं म्हणतात. आपली जागृती देखील घनसुषुप्त अवस्थाच आहे आणि आपलं स्वप्न देखील घनसुषुप्तच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण जणू जागे नाहीच आहोत, कोणीतरी संमोहित केल्यासारखे, हिप्नोटाइज केल्यासारखे असं आपलं काही चाललेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत, तत्वज्ञानांच्या भाषेत, ज्याला जागृती आली त्याच्या भाषेमध्ये, ज्याला जागृती आली तो आपल्या व्यवहारांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो त्याचं हे वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, मृत्तिकेची खंती काय करीतोसी. आपण मृत्तिकेची खंती करतो म्हणजे देहाची खंती करतो आणि ते विचारतात की देहाची काय खंत करतो. कोण मी नेणसी काय आहे, एवढी तफावत आहे बोधामध्ये. काय तुझं झाले नाथीला संसार, कासयासी भार वाहतोसी. आपल्याला व्हावा लागतोय ना. आपली मुलगी लग्नाची आहे, मुलगा लग्नाचा आहे, आपल्याला नोकरी मिळवायची आहे, आपल्याला पदवी मिळवायची आहे, जर कोणी तुमच्या समोर एखादा ज्ञानी येऊन उभा राहिला आणि तो म्हणायला लागला की काय हा भार वाहतोयस, तर आपण ज्ञानाला शहाणा म्हणू की वेडा म्हणू, काय म्हणू? तो तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घन सुषुप्त स्थितीमधून जागृती आणि स्वप्न देखील प्रभावित झाले. अविद्येच्या योगे तुझं जाण भूली. अविद्येच्या योगाने तुला भूल पडलेली आहे आपण मानू. म्हणून संतांचा जो बोध आहे तो आणि आपण जे जीवन जगतोय ते आपण आपल्या पातळीवरून त्यांच्या पातळीकडे जाण्याचा प्रयत्न फार फार तर करत आहोत, पण एकदम ते तिथून बोलायला लागले की आपली गडबड उडेल. मला असं वाटतं की स्वामीजींनी सबंध जीवनभर जीवनभर म्हणजे मी त्यांना जेवढं पाहिलं तेवढं, मी 20 वर्ष त्यांना पाहिलं, 76 साली त्यांच्याकडे आलो, 76 साली देखील जुलैतच त्यांच्याकडे आलो आणि 96 साली जुलैतच त्यांनी अखेरीला देह ठेवला. 20 वर्षामध्ये त्यांची पातळी जी आहे ती आणि आमची पातळी आहे ती याच्यात एवढा मोठा फरक असताना आमच्या पातळीबरोबर ते जुळून घेत होते. त्यांनी कसे व्यवहार केले आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं. अगदी लग्न कार्य दुकानं दुकानदारी त्यांनी केली, ती परमार्थ देखील कसे निस्पृहतेने राहिले, कशी लोकेशणा नव्हती, पण हे वर्णन तर त्यांचं अगदीच वरवरच आहे. ते ज्या मूळ स्थितीत होते ती आणि आपण ज्या मूळ स्थितीमध्ये असून त्यांच्याकडे जात होतो ती याच्यातच फार फरक होता, खूपच फरक. असं असल्यामुळं आपल्यापाशी खर तर कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पडावा. ज्ञानेश्वर महाराजांनाही तो होताच. या अध्यायात त्यांनी ते झुकारून दिलं, या अध्यायात या श्लोकात विशेष करून. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ते घन सुषुप्त अज्ञान या उत्तम पुरुषाला जाणण्याच्या वेळेला एक शुभ घडी येते. जागृती आणि स्वप्नाचं सोडून द्या, जागृती आणि स्वप्न तर अज्ञान दशेमुळे प्रभावित झालेलं आहे. ज्यामुळे प्रभावित झालं ती अज्ञान दशाच आता ज्ञानाच्या स्थितीमध्ये बुडून गेली. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केली आणि आता ज्ञानच सन्मुख राहिलं. खरं म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याच्या आधी आपण सच्चिदानंद आहोत असा भाव निर्माण होतो, हे ज्ञानाने आपल्याकडे केलेलं कीर्तिमुखत्व आहे, सन्मुखत्व आहे. जसे आपण देवदर्शनाला जातो आणि त्या पायरीच्या खाली एक मुख असत, पायरीवरच कोरलेलं, आणि त्या पायरीवर पाय देऊन आपण पलीकडे जातो. देवदर्शनाच्या आधी आपल्याकडे कीर्तिमुखत्व असतं, सन्मुख असतं एका राक्षसाचा, अशी ती प्रतिमा असते. त्याच्यावर पाय ठेवून आपण पलीकडे जातो, देवदर्शनाला जातो. शेवटचा अडथळा ओलांडला आणि देवाच्या भेटीकरता दर्शनाकरता गर्भगृहामध्ये गेलो, गाभाऱ्यामध्ये गेलो. अज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी बुडालं की ज्ञान कीर्तिमुखत्व करतं. साधकाला ध्यानाच्या वेळेला आपण आत्मरूप आहोत अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, तसे शब्द निर्माण होतात, तो सुखावतो. आपण सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, असं काही ज्याला योग शास्त्रकारांनी तेच शब्द पुन्हा 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 आठवायला सुरुवात होणं, तोच भाव हा भाव देखील इतका सुखकर असतो. पण तो भाव शब्दरूपाने समोर असतो किंवा त्या स्थितीची आठवण, अव्यक्त आठवण समोर असते आणि त्याच्या पश्चात साधक खोल ध्यानामध्ये बुडतो, तेव्हा मात्र ते शब्द नसतात. प्रथम अज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी बुडतं आणि ज्ञान कीर्तिमुखत्व करतं, तुमच्या समोर येऊन उभं राहतं. परमामृतामध्ये मुकुंदराजांनी द्रष्टा आत्मा, दृश्य गगन म्हणजे विचाररहितता आणि पाहणारा आहे तो आत्मा, मी आत्मरूप असा भाव द्रष्ट्याला, याविण काही नुरावे भान, याच्यापेक्षा वेगळं कोणतंही भान उरू नये. आपण आत्मा, द्रष्टा, दृश्य गगन याविण काही नुरावे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे, आपण जाणीव रूप सूक्ष्म आहोत. जेव्हा समजतं की काहीही नाही, सर्व विचार संपलेले आहेत, सर्व विचार संपले हे ज्याला समजतं तो निर्विचारापेक्षा देखील सूक्ष्म आहे, म्हणून त्याला समजलं की आता काहीही नाही, सगळं संपलं. अशा रीतीने गगनापासून दृष्टी माग फिरते, जे गगनाच्या ठिकाणी जे काहीच नाही तिथं पाहायचं काय, म्हणून जो जाणीव स्वरूप आहे तिथं सगळं ध्यान केंद्रित होतं आणि त्या जाणीवेच्या ठिकाणी, त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, त्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होतो, तो ज्ञानाने तुमच्याकडे केलेलं कीर्तिमुखत्व. सोहम भाव निर्माण होतो आणि मग परत मन खाली जात, लीन होऊन जात, तेव्हा मात्र आत्मबोध होतो. येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे, असं म्हटलेलं आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ठ जाळोनिया स्वये जळे, काय लिहिलंय, जसा अग्नी अग्नीला, अग्नीचा आणि लाकडाचा स्पर्श झाला, काष्ठाचा स्पर्श झाला, काष्ठ अग्निरूप झालं, एक वेळ अशी येते की सगळंच काष्ठ अग्नी म्हणून दिसत असत, ते काष्ठ संपूर्णपणाने अग्नी आपल्या ताब्यातच घेतं आणि त्या काष्ठाला जाळून टाकत. वन्हीने काष्ठाला जाळून टाकल्यानंतर मग वन्हीला जाळायला काही शिल्लक राहिलं नाही, म्हणून वन्ही आपल्या स्वतःला जाळून नाहीसा होतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, ज्ञान कीर्तिमुखत्व करतं, ज्ञान होत आहे याचं शुभचिन्ह समजत. जैसा वन्ही काष्ठ जाळोनिया स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, हा जो सोहम भाव निर्माण झाला त्यामुळं अज्ञान नाहीस झालं. अज्ञान जेव्हा शून्य स्थिती निर्माण झाली तेव्हाच नाहीस झालं, देहाची आठवण नाहीशी झाली. जेव्हा विचार थांबतात, मन थांबतं ध्यानामध्ये, त्यावेळेला मन नाहीसं झालं की देहाची भावना जाते. जशी झोपेत मन नाहीसं झालं की देहाची भावना जाते, तसं घडतं. देहाची भावना जाते, देहाचा सापेक्ष जो परिसर असतो तो कधीही साधक विसरत नाही ध्यानामध्ये, पण त्या ठिकाणी विसरला जातो कारण मन गेलेलं असतं. म्हणून देह अवतीभोवतीचा परिसर म्हणजे स्थळ, आणि अजून एक महत्वाचं परिमाण म्हणजे काळ. त्या ठिकाणी काळ समजत नाही, सेकंद पुढचा सेकंद पुढचा सेकंद पुढचा सेकंद अशा प्रकारे जो काळ सतत चालू असतो, तर काळ जणू थांबून जातो, स्तब्ध होतो. अशा स्थितीमध्ये ज्ञान लक्षात येतं, आपण तेच आहोत अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. आणि तेव्हा मात्र अज्ञान संपूर्णपणाने जातं. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, आणि हे ज्ञान ही नंतर जात. मला ज्ञान झालं हा भाव निघून जातो, संपतो, आणि तो ज्ञानाशी तदाकार होतो. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे नि वीण उरले जाणते जे. जाणलं तर गेलं, पण कोणी जाणलं? त्याचा पत्ताच नाही, कारण जो जाणायला बसला त्याला आपल्या देहाचा विसर पडला, स्थळाचा विसर पडला, काळाचा विसर पडला, नामाचा विसर पडला. जाणलं मात्र गेलं. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे नि वीण उरले जाणते जे. ते तो गा उत्तम पुरुषू काय लिहिले. मला असं वाटतं की असं सगळं कुरवंडी करून ओवाळून टाकावं. या ओव्या अशा आहेत, ते तो गा उत्तम पुरुषू, जो तृतीय क्षर अक्षर नव्हे, तृतीय तिसरा का निष्कर्षू. इथं आल्यावर मात्र थांबायचं, क्षराच्या पलीकडं अक्षराच्या पलीकडं जाता येईल, पण हा सर्वांच्या पलीकडं आहे, याच्या पलीकडं कोणीही नाही. हा निष्कर्ष आहे, हा शेवट आहे. जो तृतीय का निष्कर्षू, दोही हुनी आणि कू मागिला जो. तसंच मागचे जे दोघं होते क्षर आणि अक्षर, त्यांच्यापेक्षा आणि कू म्हणजे वेगळा देखील आहे. काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. मला तर वाटतं की आपलं हे जे पाऊण तासाचं प्रवचन आहे ते अर्धा तासाचं करावं हा श्लोक संपेपर्यंत. पण तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह फार मला आवडतो. इतका अवघड विषय ऐकत असताना तुम्हाला असं वाटतं की याचं कारण तुम्ही ध्यानाला बसता, त्यामुळे प्रत्येक जण असं पाहत होता की ते हे असेल की ते असेल, आपण इथपर्यंत कधी पोहोचलो असू का, अशा अशा प्रकारची प्रत्येकाची, तेव्हा तुमचे डोळे चमकत होते. याच्यावर प्रवचन होत नाहीत बाहेर. या प्रवचनाला तुमच्या खेरीज कोणी श्रोते नाहीत अशी स्थिती आहे. जे साधना करतात तेच केवळ हे ऐक, नाहीतर या गोष्टी समजणं देखील मुश्किल. अशा आपण हे सगळं ओळीने पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी स्वामी जी। हरी 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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।